प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वदादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। यस्मात् ब्रह्मेन्द्ररुद्रादिदेवतानां श्रियोऽपि च ज्ञानस्फूर्तिः सदा तस्मै हरये गुरवे नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। इन्दुरुचिसुन्दरसुमन्दहसितास्यं नन्दतनयं दुरितसन्दहनदक्षं सेन्द्रसुरवृन्दपरिवन्दितपदाब्जं संस्मरसदान्तरमुकुन्दमतिकान्तम्। यो विप्रलम्भविपरीतमतिप्रभूतान् वादान्निरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादम् सर्वेश्वरो हरिरिति प्रतिपादयन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहम् नमामि। सोमेश्वराय स्थितभूतिविकस्वराय प्रेमप्रवृद्धगिरिजाहृदिभास्वराय तुङ्गोल्लसत्पवनपावितवंशपल्ली माङ्गल्यहेतुचरिताय नमः शिवाय। उमेशाद्यासुरावोहं यीडे चेतोऽभिमानिनः यूयं सर्वे प्रकुरुता मनो मे मध्वभावकम्। श्रीमध्वः कल्पवृक्षस्तु जयार्यः कामसुखस्मृतः चिन्तामणिस्तु व्यासार्यः मुनित्रयमुदाहृतम्। कदा पुण्यारण्ये शुभधवलगङ्गापरिसरे चरन् सूरेस्सेवाजनितपरमानन्दभरितः अयि संवित् स्वामिन्हयवदनवादीशवरद प्रसीदेति क्रोशन् निमिषमिव नेष्यामि दिवसान्। वादिराजगुरून् वन्दे रघूत्तमगुरून् तथा राघवेन्द्रान् तथा सर्वान् सद्गुरून् प्रणतोऽस्म्यहम्। पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे। पृथ्वीमण्डलमध्यस्थाः पूर्णबोधमतानुगाः वैष्णवा विष्णुहृदयाः तान्नमस्ये गुरून् मम। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जया। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितम् परिपूर्णं गुरुमुश्चान् गीतार्थं वक्षामि लेशतः। गुणगणनिलयं पतिं रमायाः जगदघदहनं च वासवी सूनुं मुनिकुलतिलकं च पूर्णबोधं गुरुमपि परमं गुरुं च मे वन्दे। लक्ष्मीनारायणं नत्वा पूर्णबोधान् गुरूनपि कुर्मश्रीकृष्णगीतायाः भाष्याद्युक्तार्थसङ्ग्रहम्। ಪರಮಪವಿತ್ರವಾದ ಶ್ರೀಮದ್ಭಗವದ್ಗೀತೆ ವಿಶ್ವಮಾನ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಹೋನ್ನತವಾದಂಥ ಕೃತಿ, ಸಮಸ್ತ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಉಪದೇಶ ಅತ್ಯಂತ ಸಂಗ್ರಹವಾಗಿ, ಅತ್ಯಂತ ಸಾರಭೂತವಾಗಿ, ಅತ್ಯಂತ ಮನೋಜ್ಞವಾಗಿ ಸಕಲ ಜನರನ್ನು ಮುಟ್ಟ ಹಾಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಗವದ್ಗೀತೆಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ. ಅತ್ಯಂತ ಸುಲಭವಾದಂಥ ಭಾಷೆ, ಅತ್ಯಂತ ಸರಳವಾದಂಥ ನಿರೂಪಣೆ, ಅತ್ಯಂತ ಗಂಭೀರವಾದಂಥ ವಿಷಯಗಳು, ಇಡೀ ಜೀವನಕ್ಕೆಲ್ಲ ಸಾರ್ಥಕ್ಕೆ ತಂದುಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ತತ್ವಗಳು. ಈಗ ಭಗವದ್ಗೀತೆ ಅನುಪಮವಾದ ಗ್ರಂಥ. ಭಗವಂತನಿಗೆ ಹೇಗೆ ಭಗವಂತನೇ ಸಾಟಿಯೋ, ಭಗವದ್ಗೀತೆಗೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯೇ ಸಾಟಿ ಹೊರತು ಮತ್ತೊಂದಂಥ ಗ್ರಂಥ ಇಲ್ಲ. ನ ಭಾರತ ಸಮಂ ಶಾಸ್ತ್ರಂ ಅನ್ನೋದು ಭಾರತದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವಾದರೆ, ಆ ಭಾರತದ ಅತ್ಯಂತ ಸಾರ ಸಂಗ್ರಹವಾದ ಎರಡು ಭಾಗಗಳು, ಒಂದು ಭಗವದ್ಗೀತೆ ಮತ್ತೊಂದು ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ. ಅವೆರಡನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ನಿತ್ಯದಲ್ಲೂ ಸಹ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ, ಅರ್ಥವತ್ತಾಗಿ, ಅರ್ಥ ಪರಿಜ್ಞಾನದ ಮೂಲಕ ಪಠಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಏನನ್ನೂ ಸಾಧಿಸಬಹುದು. ಅದು ಇದು ಅದಕ್ಕೆ ಭಗವಂತನ ಒಲುಮೆಯನ್ನು ಸಾಧಿಸಿ ಮೋಕ್ಷವನ್ನೇ ಪಡೆಯಬಹುದು ಎಂಬುದು ಅವುಗಳ ಹಿರಿಮೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾ ಸ್ವಯಂ ಪದ್ಮನಾಭಸ್ಯ ಮುಖ ಪದ್ಮಾದ್ವಿನಿಸೃತ. ಭಗವಂತನ ಮುಖಕಮಲದಿಂದ ಹೊರಹೊಮ್ಮಿ ಬಂದಂತಹ ಅತ್ಯದ್ಭುತವಾದ ಗೀತೆ ಶಾಸ್ತ್ರ ತತ್ವವನ್ನ ಗೀತೆ, ಗೀತೆ ಅಂದ್ರೆ ಹಾಡು, ಹಾಡಿನಂತೆ ತತ್ವ ಹಾಡೋದಂದ್ರೆ ಏನು ಆಶ್ಚರ್ಯ. ಹಾಡು ಎಷ್ಟು ಇಂಪಾಗಿರಬೇಕು, ಭಗವಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಶೈಲಿ ಅಷ್ಟು ಮನೋಜ್ಞವಾಗಿದ್ದಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಗೀತೆ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದು ಸಾರ್ಥಕವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಗೀತೆ ಅಂದರೆ ಭಗವದ್ಗೀತೆನೆ. ಇನ್ಯಾವ ಗೀತೆಗೂ ಗೀತೆಯಲ್ಲ, ಭಗವದ್ಗೀತೆನೇ ಗೀತೆ ಅನ್ನೋದು ಜಗತ್ತಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು. ಅಂಥ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಸಾಧಕನಾದವನು, ನಿತ್ಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬದುಕೇ ಹೇಗೆ ಸಾಧಿಸಬೇಕು. ಅರ್ಜುನ ಕ್ಷತ್ರಿಯ, ಅವನೆಲ್ಲ ಸನ್ಯಾಸಿಯಾಗಿ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಭಗವಂತ ಒಪ್ಪಲಿಲ್ಲ. ಕ್ಷತ್ರಿಯ ಧರ್ಮವನ್ನೇ ಪಾಲಿಸಬೇಕು, ಯುದ್ಧ ಬಂದಿದ್ದ ಯುದ್ಧವನ್ನೇ ಮಾಡಬೇಕು, ಇದರಲ್ಲೇ ಜಯಗಳಿಸಬೇಕು, ಈ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾನು ಆರೆ ಮಾಡಬೇಕೆ ಹೊರತು ಪಲಾಯನವಾದ ಸರಿಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದ. ಎಷ್ಟೋ ಜನಗಳು